मुखी अमृता हुनी गोडवाणी वदे सर्वदा नित्य सौख्यानुमानी करी ब्रह्मजाचा धरी हस्तमाथा नमस्कार श्री सद्गुरु विप्रनाथा सदा कीर्तनी प्रेम उल्लास वाटे मुमुक्षु मना पद्मिनी ते विकासे स्वसामर्थ्य चैतन्य सर्वत्र सत्ता नमस्कार श्री सद्गुरु विप्रनाथा स्पृहा द्वेष लोल्युप्यता जासी नाही हरीचा गुणे सर्व ही वास नाही न बाधे जया सर्वदा आदिव्यथा नमस्कार श्री सद्गुरु विप्रनाथा विदेही पणे वर्तणे सर्वदाही शुभाशुभ कर्मासी ज्ञानाग्निदाही समत्वे चिपाहे प्रभु हो अनाथा नमस्कार श्री सद्गुरु विप्रनाथा सुखाब्दी स्वये बोध इंदु प्रकाश मुक्षु जना लावणे त्याची वाटे न सोडा मणे सर्वथा याची पंथा नमस्कार श्री सद्गुरु विप्रनाथा सखा मित्र माता पिता तूची बंधु कृपेने करी मुक्त जीवित्व बंधु तुम्हा वेगळे अन्य मानी न चित्ता नमस्कार श्री सद्गुरु विप्रनाथा दया पूर्ण नेत्रात कुर्मी परी हो वसे सर्वदा अंतरी पुरी हो महावंदिती स्वामी त्याते समर्था नमस्कार श्री सद्गुरु विप्रनाथा नळावत्सला फाल्गुनी वद्यभूति शनिवासरे विप्रनाथा विभूति घड़े पूर्णता त्या तिथि भाग्यवंता नमस्कार श्री सद्गुरु विप्रनाथा गुरु अष्टके कष्टनाशी बवाचे मणे दास चिंता मणि सत्य वाचे पठे नित्य जो यशस्री कीर्तिदाता नमस्कार श्री सद्गुरु विप्रनाथा विप्रनाथ स्मरता जरी बावे ज्ञान होय मगतेची स्वभावे वारुणी समूळ या द्वैत्वाला भेटविल जाण मग अद्वैताला